हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः ॐ अश्मा च मे मृत्तिका च मे गिरयश्च मे पर्वताश्च मे सिकताश्च मे वनस्पतयश्च मे हिरण्यं च मे यश्च मे सीसं च मे त्रपुश्च मे श्यामं च मे लोहं च मे ग्निश्चम आपश्च मे वीरुदश्चम ओषधयश्च मे कृष्टपच्यं च मे कृष्टपच्यं च मे ग्राम्याश्च मे पशव आरण्याश यज्ञेन कल्पन्ताम् वित्तं च मे वित्तिश्च मे भूतं च मे भूतिश्च मे वसु च मे वसतिश्च मे कर्म च मे शक्तिश्च मेऽर्थश्च एमश्चम इतिश्च मे गतिश्च मे अग्निश्चम इन्द्रश्च मे सोमश्चम इन्द्रश्च मे सविता चम इन्द्रश्च मे सरस्वती चम इन्द्रश्च मे ऊषा चम इन्द्रश्च मे बृहस्पतिश्च म इन्द्रश्च मे मित्रश्च म इन्द्रश्च मे वरुणश्च म इन्द्रश्च मे त्वष्टा चम इन्द्रश्च मे धाता चम इन्द्रश्च मे विष्णुश्च म इन्द्रश्च मे श्विनौ च म इन्द्रश्च मे मरुतश्च म इन्द्रश्च मे विश्वे च मे देवा इन्द्रश्च मे पृथिवी च म इन्द्रश्च मेऽन्तरिक्षं च म इन्द्रश्च मे यौश्च म इन्द्रश्च मे दिशश्च म इन्द्रश्च मे मूर्धा च म इन्द्रश्च मे प्रजापतिश्च म इन्द्रश्च मे
श्रीराम सर्व साधकांना नम्र विनंती आहे आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं. पुरुष वर्गांनी पांडुरंगाच्या दिशेने आणि भगिनी वर्गांनी स्वामी स्वरूपानंदांच्या दिशेने सरकून घ्यावं. आपापले मोबाईल फोन्स आपण बंद अथवा सायलेंट मोडवरती ठेवावेत. परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथ यांच्या आठवणी सद्भक्त मिलिंददादा आपल्याला सांगणार आहेत.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. माया अपार्टमेंट 1985 आणि अध्यात्म मंगलधाम 1988 या दोन वास्तुनिर्मितींनी पूजनीय स्वामी माधवनाथांचं कार्य अधोरेखित केलं. त्यांच्या दृष्टीसमोरील परमार्थाला मूर्त स्वरूप येऊ लागलं. हे खरं असलं तरी त्यांचा परमार्थ केवळ ध्यान मंदिर प्रवचन सत्संग सामूहिक ध्यान इतक्यापुरताच मर्यादित नव्हता. त्याची पाळंमुळं अजून खोलवर पसरली होती. एक एक व्यक्ती जोडत जाणं, एक एक कुटुंब घडवणं आणि यातून कार्याची वीण अधिकाधिक बळकट करणं हा प्रयासही त्यांचा अव्याहतपणे चालला होता. इमारतीला उंच वाढवण्याबरोबर त्या इमारतीचा पायाही तितकाच रुंद आणि भक्कम करत जाण्याची त्यांची शैली अजब होती. त्या सुमारास त्यांनी केंद्रात येणाऱ्या तरुण साधकांचे विवाह लावण्याचा एक धडाकाच सुरू केला. तरुण मुलामुलींनी योग्य वेळी योग्य पद्धतीनं विवाह करावेत, आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहावं, केंद्राच्या कार्यात आपला संसार नोकरी धंदा सांभाळून सहभागी व्हावं, संसाराची अवाजवी भुरळ पाडून न घेता साधना श्रवण मनन चिंतन यांची कास पक्की धरावी, संसार परमार्थ नोकरी धंदा या सर्वांची मोट वळत असताना आपल्याला जरी ताण पडला तरीही न डगमगता धीराने कालक्रमणा करत राहावी, प्रत्येक बाबतीत सातत्य राखण्याचा आटोकाट प्रयत्न करावा। अशा रीतीने जीवन जगत असतानाच आत्मदर्शनाच्या ध्येयाकडे प्रत्ययी अग्रेसर होत राहावं अशी त्यांची धारणा होती। हे सर्व करताना जो संघर्ष करावा लागेल तो आनंदाने करावा, आपली तारुण्याची ऊर्जा या कामी सढळपणाने वापरावी, सद्गुरूंची प्रोत्साहनाची थाप पाठीवर पडतच राहील याची श्रद्धा बाळगावी, अशी जबरदस्त चेतना स्वामीजी युवकांमध्ये जागवत होते आणि जगवतही होते। विजय मकरंद कोपरकर, मकरंद वझे, पंकज, सुनील, शशांक, माधव अशा अनेक युवा साधकांचे विवाह त्याच दरम्यान म्हणजे 1985 ते 88 दरम्यान झाले। काही विवाह स्वामी सरळातांनी ठरवले तर काही आपापले ठरले। केंद्रातील नवविवाहित जोडपी हीच मंडळाचं काम चिरस्थायी करण्यासाठी कामी येतील असा त्यांचा कयास होता आणि तो पुढे विलक्षण यशस्वी ठरला। 1986 मध्ये माझ्या विवाहाची हालचाल त्या दोघांनी सुरू केली। मी हा सर्व प्रकार पुढे पुढे ढकलण्याची धडपड करतच होतो, परंतु ते गुप्तपणे काय काय हिकमती लढवत होते ते मला समजणं अशक्य होतं। दरम्यानच्या काळात एक दोन मुलींबद्दल त्यांनी मला विचारलं। माझं पालूपद एकच होतं, इतक्यात घाई नाही केली तरी चालेल, पण तुम्ही म्हणाल तसंच करायचं। मला म्हणाले, तू बाहेर ठरवलं तर नाहीयेस ना, नाहीतर आम्ही इकडे मुलगी शोधणार आणि तू बाहेर लग्न ठरवून मोकळा। मी नाही ठरवलं असं सांगितलं, पण मी ठरवू शकत नाही हेही त्यांनी ओळखलं होतं। मला म्हणाले, तुमच्या एकत्र कुटुंबात जमवून घेईल अशी केंद्रातलीच एखादी मुलगी आपण पाहूयात। आपण पाहूयात म्हणजे त्यांनी पाहूयात। केंद्रात येऊन उपवर मुली शोधणं हे मुलांचं काम नाही असं त्यांचं स्पष्ट मत होतं, नाहीतर केंद्र हे वधूवर सूचक मेळाव्यासारखं होऊन जायचं। एक दिवस मायाचं संध्याकाळचं केंद्र झाल्यावर स्वामीजींनी मला आत बोलावलं। स्वामीजी बाहेरच्या खोलीतील दिवाणावर बसले होते आणि शेजारी पूजनीय सरला मातोश्री अत्यंत प्रफुल्लित मुद्रा धारण करून बसल्या होत्या। त्यांच्या चेहऱ्यावरच्या उत्साहानंच माझ्या लक्षात आलं की या दोघांनी जाळं पसरायला सुरुवात केली आहे। मला स्वामीजी म्हणाले, हे बघ, एक चांगली मुलगी आली आहे। मी नुसतीच मान डोलवली, मग म्हणाले, पुण्यातलीच आहे, माझ्या चांगल्या माहितीची आहे। इतक्यात सरलाताई म्हणाल्या, तशी ती औरंगाबादहून आली आहे पण सध्या पुण्यातच स्थायिक आहे। स्वामी त्यांना म्हणाले, आत्ता पुण्यात असली म्हणजे झालं। थोडक्यात, उगाच ती पुण्याची नाही म्हणून मी नकार द्यायचो, म्हणून त्यांनी तो विषय तिथेच संपवला। मग म्हणाले, माझ्या मित्राचीच नात आहे, फार चांगले लोक आहेत, तिचे आजोबा वारकरी आहेत, त्यांची वारीमध्ये एक दिंडी सुद्धा असते। मी मनात विचार करत होतो, तुमचा मित्र इतके वर्षात तर कधी दिसला नाही, आत्ताच कुठून आला? पण प्रत्यक्ष विचारायचं धाडस कोणाला होतंय? तिचं नाव काय हो सरलाताई, त्यांनी विचारलं। त्या म्हणाल्या, रेवती, रेवती जोशी, छान नाव आहे। मी हो म्हणालो, नाही म्हणायची काय विषाद। मग म्हणाले, एम ए करते, फार उत्तम चित्र काढते। ते दोघं अशा पद्धतीनं बोलत होते की मला वाटलं ही त्यांची सख्खी नात वगैरे आहे की काय. पुढे म्हणाले, नाह आपटे हे तिचं कंजोबा. त्या दोघांचा एकूण रोख असा होता की मला आता काहीही पर्याय शिल्लक नाही. मग म्हणाले, तुझ्या आईला आणि काकांना विचार हवं तर. मी म्हणालो, त्यांना सांगीन मी, तुम्ही म्हणत असाल तर करूयात. हे ऐकल्यावर दोघांनी जणू सुटकेचा निश्वास टाकला. म्हणाले, ठीक आहे, तुझी पत्रिका मला आणून दे. मी म्हणालो, पण पत्रिका काय करायची, तुम्ही ठरवलं की झालं. मला समजावत म्हणाले, अरे असं नाही, काही गुण तरी पत्रिकेतले जुळावे लागतात. त्या मुलीच्या आईवडिलांनाही पत्रिका बघायची आहे. मी ठीक आहे म्हणालो. मग म्हणाले, अरे पण ती मुलगी तू अजून बघितलीस का? मी मानेलीच नाही म्हणालो. आपण असं करू, उद्याच्या केंद्रात तू अगदी पुढे बस, मी तिला आणि तिच्या आईवडिलांना बोलवून घेतो. तू तिला बघ, तुला पसंत वाटली तर आपण पुढे बघू. मला लक्षात आलं की यांनी मनातून ठरवलेलंच आहे आणि माझ्याकडून हो असं त्यांना वदवून घ्यायचं आहे. झालं, दुसऱ्या दिवशीच्या केंद्रात त्यांनी ठरवल्याप्रमाणे सर्व प्रसंग घडला. मी पुढे विलासच्या शेजारी बसलो होतो. ती आल्यावर मला त्यांनी डोळ्यांनीच खुणा केल्या. पुढे बसलेल्या ताराताई, निरंजना अशा मुलींपैकी काही जणी गालातल्या गालात हसत होत्या. मी त्यांनी खून केलेल्या भागात बघितलं, ओझरता एक नवीन चेहरा दिसला. त्याच वेळेस त्यांनी खुणेनी तिच्याही आईवडिलांना माझ्याकडे निर्देश केला. त्यांनीही काय बघितलं कोण जाणे. स्वामीजींच्या दृष्टीने दाखवण्याचा कार्यक्रम पार पडला होता. केंद्र झाल्यावर आत जाताना त्या मंडळींना घेऊन गेले. त्यांच्याशी बोलून रेवतीची पत्रिका त्यांच्याकडून घेतली. त्यांना प्रसाद देऊन परत पाठवल्यावर मला आत बोलावलं. मला म्हणाले, कशी वाटली मुलगी? मी छान वाटली असं म्हणणंच त्यांना अपेक्षित होतं. तसं मी म्हणालो, मला खरं म्हणजे नीट काहीच दिसलं नव्हतं. पण त्यांचा उत्साह बघून लक्षात आलं की हे आता दोघं थांबणार नाहीत आणि त्यांनाच आपल्या पक्षी काय योग्य आहे ते कळतं. मला म्हणाले, तुझी पत्रिका दे मला. मी ठरल्याप्रमाणे पत्रिका दिली. हातात घेऊन जरा बघितल्यासारखं केलं. खिशातून तिची पत्रिका काढली, ती बघितल्यासारखी केली. दोन्ही पत्रिका घेऊन त्यांच्या कोपरीच्या खिशात ठेवल्या. म्हणाले, जुळतील असं वाटतंय, एकदा कोणाला तरी दाखवून घेतो. त्यानंतर त्या पत्रिका ज्या गुप्त झाल्या त्या कायमच्याच. त्यांनी त्या आधीच जुळवल्या होत्या. कागदावरचे त्रिकोण चौकोन कागदावरच राहणार होते आणि पत्रिका उत्तम जमता आहेत असं ते दोन दिवसांनी जाहीर करणार होते.
नमस्काराला आलेल्या मुलीला मिलींनी किती पाहिलं असेल कोण जाणे. आणि स्वामीजींना नमस्कार करून जाताना मुलींनी मिलींला किती पाहिलं असेल कोण जाणे. पण त्यांचं खूप चांगलं चाललं एवढं तुम्हाला निश्चित सांगतो. सध्या बुधवारी सुरू असलेली असुरी संपत्तीवरील प्रवचने ऐकताना मन वारंवार अंतर्मुख होत आहे. काल सांगितलं त्याप्रमाणे परमार्थी साधक हा दैवी गुणांच्या पलीकडे जाऊन काही उच्च ध्येय मिळवण्याची आकांक्षा धरतो म्हणून परमार्थी ही नवीन कॅटेगरी दैवी आणि आसुरी यापेक्षा वेगळी आपण वर्णन केलीत त्यावर चिंतन घडले. आपण तर स्वामीजींमुळे परमार्थाकडे वळलो परंतु खोलवर डोकावून पाहिले तर आसुरी संपत्तीचे ठळक अंश आपल्या साधक म्हणून असलेल्या जीवनातही आढळत आहेत हे लक्षात आले. उदाहरणार्थ सद्गुरू सर्वज्ञानी आहेत हे माहीत असूनही त्यांच्यासमोर आपल्या क्षेत्रातील अल्पस्वल्प ज्ञानाचा ताठा मी मिरवतो. बाहेरच्या जगात बॉसला खुश करण्यासाठी जसे वागले जाते तसे सद्गुरूं पुढे करतो. अंतर्मुखतेत आणि साधनेमध्ये खरा सद्गुरू सहवास मिळणार आहे हे शब्दार्थाने कळून ही वळत नाही. आपल्यापेक्षा अधिक चांगल्या साधकाचा ज्याच्यावर स्वामीजींचे विशेष प्रेम जाणवते अशाविषयी मत्सराची भावना वर येत राहते. अनेकदा सद्गुरूंविषयी निरनिराळे विकल्प मनामध्ये उठत राहतात. बाहेरून साधक आणि आतून मात्र विपरीत गुणांची जोपासना या दोन परिस्थितीची तफावत सध्याच्या निरूपणांमुळे लक्षात येऊ लागली आहे. स्वामीजी ही तफावत जाणवल्यामुळे एक प्रकारची अस्वस्थता येत आहे. मला तर खरे साधकच व्हायचे आहे परंतु हे अडथळे दूर कसे करू, आपण मला यातून मार्ग दाखवाल का? कृपया आज आपण दमलेले आहात तर पुढच्या वेळी हा प्रश्न घ्यावा ही विनंती. असं मी वाचणं अपेक्षित नाहीये, कंसात लिहिलेलं आहे पण असं असल्यामुळं हा प्रश्न मी दोन तीन गुरुवार नंतर घेतोय. म्हणजे मग आता मी ज्याला उत्तर देतो आहे माझी दमणूक भरून निघालीये म्हणून मी उत्तर देतोय असा त्याचा अर्थ आता होईल. दैवी आणि आसुरी गुणसंपदा हा भगवद्गीतेमध्ये आलेला परिशिष्टात्मक अध्याय आहे. पंधराव्या अध्यायाच्या अखेरीला जेव्हा भगवंतांनी इति हा शब्द वापरला इति गुह्यतमं शास्त्रम इदम उक्त्वा मया नख, माझ्याकडून हे गुह्यतम असं शास्त्र तुला सांगितलं गेलं, तिथं भगवद्गीतेचं मुख्य सांगणं सगळं संपलं. नवव्या अध्यायामध्ये दैवी गुणांनी युक्त महात्मा भजन कसं करतो असा विषय आलेला होता आणि त्या उलट आसुरी संपत्तीचाही उल्लेख आलेला होता. मोघाशा मोघ कर्माणम मोघज्ञाना विचेतसहा राक्षसीम आसुरीम चैव प्रकृतीम मोहिनीम श्रिताहा असं भगवंत म्हणाले. अर्थात दैवी गुणसंपदेनी युक्त असणारा महात्मा भजन कसं करतो हे प्राप्त पुरुषाचं वर्णन होतं आणि आसुरी संपत्तीचं वर्णन खरं म्हणजे आलेलं होतं. हे एवढं जरी लिहिलं नाही तरी देखील त्याच्यावरून कळेल की त्यांच्या सगळ्या आशा व्यर्थ, त्यांची सगळी कर्म व्यर्थ, त्यांचं ज्ञान व्यर्थ. याचं कारण ते विचेतस झालेले, चेतनेपासून भरकटलेले, जड ज्यांची चेतना झालेले आहेत असे असे असतात. ते राक्षसी आणि आसुरी प्रवृत्तीचे असतात असं भगवंतांनी सांगितलं. एवढ्यामुळे आपल्याला कळणार नाही म्हणून मग भगवंतांनी जंत्रीच दिली. सोळाव्या अध्यायामध्ये आधीच्या भगवद्गीतेमध्ये पंधराव्या अध्यायापर्यंत जे जे विषय अजून स्पष्ट करायला हवे होते असे दोन विषय त्यांनी पुढे सोळा आणि सतराव्या अध्यायामध्ये पूर्ण केले. याचा उद्देश असाच आहे की 15 अध्याय झाल्यानंतर आणि भगवद्गीतोक्त जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान त्याचा सांगोपांग अभ्यास केल्यानंतर याच्यात नको असलेल्या काही गोष्टी आपल्या ठिकाणी आहेत हे अभ्यासकाच्या लक्षात यावं. तसंच अभ्यासकाला काय गोष्टींची आवश्यकता आहे या ज्ञानासाठी हे समजावं हाच तर त्याचा उद्देश आहे. ध्यानाचा 6वा अध्याय अथवा 8वा अध्याय अथवा 5व्या अध्यायाच्या शेवटी ध्यानाबद्दल वर्णन ऐकत असताना आणि आपणही ध्यान करत असल्यामुळं आपण योग्य मार्गावर आहोत म्हणून आपण सुखावतो. आपण कर्म करत असताना कर्म अपरिहार्य आहेत, संसार देखील अपरिहार्य आहे. देखपा जनकादिक कर्म जात अशेख न सांडिता मोक्ष सुख पावते जाहले. जेव्हा जनकादिकांना एवढा मोठा राज्य कारभार करताना मोक्ष सुखाची प्राप्ती झाली तेव्हा आपला छोटासा प्रपंच करत असताना आणि कर्म करून आपल्याला मोक्ष प्राप्ती होईल अशा प्रकारचाही भाव निर्माण होतो. दुसरा अध्याय वाचत असताना आत्मविषयक ज्ञान ज्याला सांख्य बुद्धी असं म्हटलं आणि त्याच्याच अंतर्भूत असणारी योग बुद्धी, आत्मज्ञान लक्षात ठेवून आत्मभावनेवर राहून कर्म करण्याची युक्ती, आता ही जमली अथवा न जमली याच्यापेक्षा समजलं या भावनेत साधक खूप असतो. असा घोटाळा साधकाचा 15व्या अध्यायापर्यंत चालू असण्याची शक्यता असते. त्यामुळं या अभ्यासकाला साधकाला म्हणजे आपल्याला आपल्या ठिकाणी नको असलेले जे गुण आहेत ते नकळत आहेत याची जाणीव हा अध्याय करून देतो. हा अध्याय वाचत असताना अथवा ऐकत असताना कृपा करून हे दुर्योधनाचं वर्णन आहे अशा अर्थाने ऐकू नका. आपल्या समोर काही व्यक्ती येतील असुरी प्रवृत्तीच्या, त्यांचं वर्णन आहे या अर्थाने ऐकू नका, कारण आपल्याला जगताशी काही कर्तव्य नाहीये. आपल्या ठिकाणी असणारा अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधन या गोष्टी आपल्या ठिकाणी आहेत हे जाणवून हे विवरण ऐकलं पाहिजे. आपण अनेक चित्त विभ्रांत होतो अनेक वेळेला, त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण तसे होतो तेव्हा तेव्हा आपण असुरी प्रवृत्तीमध्ये असतो हे लक्षात घ्यायला पाहिजे आणि याच्यातून आपल्याला बाहेर यायचे ही खूणगाठ मनाशी बांधली पाहिजे. साधक असला म्हणून काय झालं? साधक म्हणून कोणाच्या कपाळावर कोणता शिक्का मारलेला नाहीये की तो आला सद्गुरूंकडे थोडं बहुत श्रवण केलं, वर्ष 6 महिने आला, अनुग्रह घेतला, मग 2-4 वर्ष ऐकायला येतोय म्हणून त्याचे सगळे अवगुण दूर झाले असं कसं होईल? तो रोज बाहेरच्या जगतामध्ये मिसळतोय, प्रत्येक ठिकाणी असणाऱ्या बऱ्या वाईट गोष्टींना तोंड देतोय, तो कधी कधी बरं वाईट वर्तन करतोय, सत्य आणि अनृत यांनी भरून राहिलेले व्यवहार म्हणजे मिथ्या आणि सत्य याच्यामध्येच तो आहे. त्याच्या अंतःकरणावर प्रत्येक क्षणाला संस्कार होत असतात. कधी कधी अल्प स्वार्थासाठी तो खोटं बोलतो, दिशाभूल करणारं बोलतो, असं शक्य आहे माणूस म्हणून. आणि हे टीका करायला योग्य नाहीये, आपल्याला सुधारणा अपेक्षित आहे. असं असल्यामुळे आपण साधक आहोत म्हणजे फारच मोठे आता आपण परिपूर्ण आहोत आणि तरीही आपल्यात हे दोष जाणवतात अशा अर्थाने विचार करू नका. त्याच्याऐवजी हे जे सांगितलेले आहेत असुरी प्रवृत्तीचं वर्णन जे केलेलं आहे तर ते आपल्या ठिकाणी मधून अधून डोकावतात ही वस्तुस्थिती मान्य असली पाहिजे, याचा स्वीकार असला पाहिजे. आपण असाधारण व्यक्ती नाही विनोबांसारखी, आपण सामान्य लोक आहोत आणि सामान्यतेतून आपला प्रवास चाललेला आहे. याचा अर्थ आपल्या ठिकाणी काही दैवी गुणसंपदाही नाही असंही नाही, आपल्या अंतःकरणात असलेल्या दैवी गुणांचा आपल्याला मधून अधून परिचय होईल. आपल्या ठिकाणी असणाऱ्या असुरी गुणांचा मधून अधून आपल्याला परिचय होईल, आपली प्रकृती काय दर्जाची आहे हे कळेल. जसं कोणतंही कलम आहे ते आंब्याचं झाड आहे, ते आंब्याचं झाड लावलं तर हापूसचं फळ जसं येत नाही, तुमचं झाड देखील काय दर्जाचं आहे हे जसं पाहायला लागतं. स्वामीजी असं म्हणायचे की प्रत्येक घोडा रेसमध्ये पळू शकत नाही, काही घोडे टांग्याला लावले जातात, काही वरातीला लावले जातात आणि काही घोडेच रेस करता तयार असतात आणि त्यांना मोठी किंमत असते. मी मध्यंतरी रेस कोर्स पासून चाललो तो माझ्या बरोबर एक जण होते आणि त्या रेस कोर्सचा अगदी थोडा भाग रस्त्यांनी दिसतो, तेवढ्या याच्यामध्ये माझ्या नशिबानी म्हणू कारण मी कधीच आतापर्यंत पाहिलेलं नव्हतं, पण जवळपास 7-8 घोडे रेस चालू नव्हती पण अतिशय वेगाने गेले. कदाचित मी असा घोडा पळताना तुम्ही कधी पाहिलाच नसेल. ती दौड पाहून मी शहरून गेलो, धडकी भरल्यासारखं झालं. तेव्हा ते शेजारी बसलेले गृहस्थ होते ते म्हणाले की याच्यातल्या एक एक घोड्याची किंमत 5-5 कोटी रुपये असते. म्हणून आपण 5 कोटी रुपयाचे साधक नाही आहोत असं आपण मान्य करू, जसे स्वरूपानंद होते तसे आपण नाही आहोत हे मान्य करू. आपण आपली आकांक्षा मोठी आहे पण आपल्याला अनेक अवगुणांचा त्याग करणं गरजेचं आहे हे लक्षात आणून देणारा हा अध्याय आहे, हे आपण लक्षात घेऊ. त्यामुळे काय होईल तर आपण नाउमेद होणार नाही, आपल्या ठिकाणी अजून मत्सर डोकवतो असणारच आहे. तो दिसला हे बरं झालं, किंवा साधकाला देखील साधकाचा मत्सर करताना आपण मत्सर करतोय हे भानच नसतं. कधी कधी असं होतं, गुणवंतांचा जेव्हा मत्सर केला जातो तेव्हा मत्सर करतोय का नावं ठेवतोय, त्याच्यातही काही दोष असतात त्याच्यावर बोलतोय का हा मत्सराचा भाग आहे हे आपल्याला कळत नाही. हे मत्सर आहे हे कळणं हे मोठी गोष्ट आहे असं मी म्हणेन, की आपल्यापेक्षा अधिक चांगल्या साधकाचा ज्याच्यावर स्वामीजींचे विशेष प्रेम जाणवते अशाविषयी मत्सराची भावना वर येत राहते. ही जी भावना आहे याला मत्सर म्हणतात हे आपल्याला कळतंय हे खूप चांगलं आहे असं मी म्हणेन. कारण जर कळलंच नाही, आपुले अवगुण जयासी वाटती गुण, समर्थांनी मूर्खाची लक्षणं सांगत असताना हे एक मूर्खाचं लक्षण सांगितलेलं आहे, पण तसं नाहीये कोणी ज्यांनी प्रश्न विचारलेला आहे त्याचं, हे चांगलं आहे. सद्गुरूंच्या समोर आपल्या अल्पस्वल्प ज्ञानाचा ताठा मी मिरवतो. एक मात्र खरं की असं जेव्हा लक्षात येईल तर तेव्हा तो ताठा मिरवायचा नाही असा निश्चय करू. आणि मग त्याच्या पुढची एक गोष्ट सांगतो की सद्गुरू सर्वज्ञानी आहेत आणि सद्गुरूच सर्वत्र भरून राहिलेले आहेत म्हणून कोणापाशीच आपल्या ज्ञानाचा ताठा न मिरवणं. कधी कधी सद्गुरूंच्या समोर एक वर्तन आणि मग बाकीच्या ठिकाणी काय हरकत आहे, आपण उघडउघडच श्रेष्ठ आहोत असं वाटणं, ताठा. ज्ञान व्यक्त करणं, ज्ञान नम्रतेने सांगणं, पटवून देणं आणि नाही पटलं तर सोडून देणं, ही गोष्ट करावी जरूर, पण त्याचा ताठा नसावा. आणि सद्गुरूंच्या ठिकाणी आपण असं करतो असं जाणवलं तर आपण जर पाहिलं तर आपण अनेक ठिकाणी करत असू, म्हणून सद्गुरू या व्यक्तीच्या समोरही आपण तसं करतो. कारण जीवनाचा कधीच तुकडा पडत नाही की एक चेहरा इथं आणि बाकीचा चेहरा सगळीकडं. तुम्ही जरी घेऊन यायचं ठरवलं इथं वेगळा चेहरा, तरी देखील एका ताळाच्या ओघात तो टिकू शकणार नाही. तासा दोन तासात चार तासात परीक्षा होते, आपण आपल्या मूळ प्रकृतीवर येतो कारण ती आपल्याला कम्फर्टेबल असते. पण त्याच्यावरून असं लक्षात घ्यायचं, जर सद्गुरूंच्या समोर आपण ताठा मिरवतो तर इतर ठिकाणी किती मिरवत असू ते लोकांना कसं दिसत असेल. त्यामुळे तर लोक आपल्यापासून दूर जात नसतील ना, याचा आपल्या अंतर्मनावर काय परिणाम होत असेल. आणि तो साधक उपयोगी नसेल तर हा ताठा सोडला पाहिजे. म्हणजे केवळ सद्गुरूंना सेंटर करून जी गोष्ट आपल्याला समजली ती त्या निमित्ताने समजली, पण या समजण्याचा आपण खूप फायदा उठवू शकतो हे मी तुम्हाला सांगतो. तसं बाहेरच्या जगात बॉसला खुश करण्यासाठी जसे वागले जाते तसे सद्गुरूंपुढे करतो. बाहेरच्या जगामध्ये खुश करण्यासाठी म्हणून साहेबांना जे वागलं जातं त्याचे परिणाम आपल्याला दिसायला सुरुवात होते. एकतर त्या बॉसची प्रसन्नता, त्यामुळं मिळणारं इन्क्रीमेंट, आपल्याला कामामध्ये सांभाळून घेणं, चांगलं काम देणं, त्यांचा विश्वास मिळणं, त्यामुळं आपल्याला स्थिरता येणं. कशाकरता बॉसला आपण खुश करण्यासाठी वागतो, एवढ्याच गोष्टींसाठी वागतो. आपल्याला आपली सुरक्षितता हवी असते, आपण अडचणीत यायला नको असतं. सद्गुरूंच्या समोर तसं वागण्यामुळे तुमचा प्रत्यक्षात कोणताच लाभ होणार नसतो, जो बाहेरच्या जगतामध्ये होणार आहे याच्यापैकी एकही लाभ नाही. तुम्हाला काही इन्क्रीमेंट मिळणार नाही. बॉसला खुश केल्यामुळे उत्तम कामं तुम्हाला, तसं सद्गुरू तुम्हाला इथं कोणतंच काम नाही, इथं कुठलाच फेवर नाही. मध्ये एक मुलगा माझ्याकडे आला होता, मला म्हणाला की इथं सगळे तुमच्या ओळखीचे आहेत, मीच एक अनोळखी आहे, तुम्ही सगळ्यांकडे लक्ष देता, माझ्याकडे लक्ष देत नाही, इथं फेवरिझम नाही, कारण सद्गुरूंना गरज नाही त्याची. तुम्ही यायचं आहे, तुमचं तुम्ही शिकायचं आहे, तुम्हाला काय लक्षात येत आहे ते पाहायचं आहे, जायचं आहे, तुमच्या जीवनात तुम्ही राहायचं आहे. त्याच्यावरही सद्गुरू ही अशी एक व्यक्ती आहे की त्याला ते तुम्हाला बांधून ठेवत नाही, तुम्ही कधीही जाऊ शकता तिथून. तसं बॉसच्या बाबत करता येत नाही. सद्गुरूंनी तुम्हाला कुठंच अडकवलेलं नसतं, काही करून माझ्यापाशी या असं त्यांचं म्हणणं नसतं. आपण होऊन आपण गेलेलं असतो आणि बाहेरच्या बॉसशी आपण वागतो तसं सद्गुरूंशी वागतोय असं जर जाणवत असेल तर आपण एक चूक करतोय असं समजा. कारण ते वागणं वरवरचं असतं. कधी कधी बॉसला काय म्हणतात, सत्तेपुढं शहाणपण नाही, साहेबापुढं शहाणपण नाही अशा म्हणी जशा नवीन त्याच्यावरून याव्यात तसं आता तो म्हणेल ते प्रमाण, त्यामुळे आपण इथं साहेबांची म्हणजे सद्गुरूंची, कबीर सद्गुरूंना साहेबच म्हणतात, कोणतीच अपेक्षा नाही, तुम्हीच तुमचं जीवन सुधारायचं आहे, सद्गुरूंकडे आल्यानंतर देखील उद्धरेत आत्मनात्मानम नात्मानम अवसादयेत आत्मैव ही आत्मनो बंधू आत्मैव रिपु आत्मना। म्हणून सद्गुरूंच्या समोर एखाद्या वरिष्ठांच्या पुढे करणारी व्यक्ती असते, तसं पुढे केल्यानंतर काही काळाने ती व्यक्ती हळू पडते, तिच्या असं लक्षात येतं की इथं असं काही करून काहीच उपयोग होत नाहीये। त्याच्याऐवजी त्याच्या असं लक्षात यायला सुरुवात होते किंवा व्हायला हवी की सद्गुरूंना त्याच्याकडून कोणत्या सेवेची अपेक्षा नाही, धनाची अपेक्षा नाही, कशाचीच अपेक्षा नाही, त्याला बांधून ठेवण्याची देखील अपेक्षा नाही। मला असं आठवतं की मीच आपणहून स्वामीजींच्या पाशी मला बांधून घेतलं, तसं आपणहून बांधून घ्यावं, पण स्वामींना जर मी जाब विचारायला लागलो की मी 20 वर्ष तुमच्यापाशी मला बांधून घेतलं मला काय मिळालं, तर ते म्हणतील मी कुठं सांगितलं तर बांधून घ्यायला, तू बांधून घ्यायचं नव्हतंस। आपण कशाकरता सद्गुरूंशी नम्रपणाने वागतो आहोत, सद्गुरूंशी नम्रपणाने वागतो आहोत, सद्गुरूंशी शरणागत भावाने वागतो आहोत, हे एखाद्याला बाहेर वरिष्ठाशी वागतोय तसं वागताना दिसेल, पण त्याच्यामध्ये जरा आध्यात्मिक भाव जर आला तर अधिक चांगलं, अन्यथा भाव फार काळ टिकत नाही। 20 वर्ष 96 सालापासून आता 16 साल आहे, 20 वर्षामध्ये अशी कितीतरी मंडळी आली, काही थोडा काळ पुढे त्यांनी केलं येईन अशी झाली, असे अनेक मंडळी पाहिलेली आहेत, कारण इथं पुढे करून काहीच होणार नाहीये, बाहेर जसं होणार आहे तसं इथं पुढे करण्याच्या ऐवजी सद्गुरूंसमोर जसे नम्र व्हाल तसे बाहेरच्या जगात नम्र होणं गरजेचं आहे। व्यक्ती म्हणून सद्गुरूंपाशी जसं वर्तन कराल तसं हळूहळू सर्वाभूती करणं गरजेचं आहे, ही खून जर चुकला तर हा निष्फळ प्रयत्न राहतो। असं असल्यामुळं जो अधिक गुणी आहे, ज्याच्यावर स्वामीजींचं विशेष प्रेम आहे असं वाटतं, त्याच्याविषयी मत्सराची भावना निर्माण होणं हे असुरी संपदेचं आपल्या ठिकाणी असणारं दर्शन आपल्याला झालं, आपण गुण मिळवण्याचा प्रयत्न करावा असा हा अध्याय आपल्याला सुचवतो, प्रेरित करतो, ते त्याच करता अवगुण लक्षात यावेत आणि गुण मिळवण्याचा प्रयत्न आपण करावा। हो बर चालेल, एक 2 मिनिटं आपण शांत बसू। हरी 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 स्वामी जी स्वामी जी स्वामी जी। अनेकदा सद्गुरूंविषयी निरनिराळे विकल्प मनामध्ये उठत राहतात। विकल्प उठत राहणं ही हे तर आपलं वैशिष्ट्यच आहे, मनुष्य मात्राचं वैशिष्ट्य आहे। ती सवय सुटते, अभ्यासाने सुटते, कालांतराने सुटते। विकल्प अशा करता उभे राहतात की आपली प्रकृती एक असते, त्या प्रकृतीला धरून आपली एक विचारधारा असते, आपली एक निर्णय शक्ती असते, आणि आपल्यासारखा दुसरा कोणीच जगात नसतो, फक्त आपणच तसे असतो, तशा वैशिष्ट्याचे। त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की तुमचा तुमच्या पत्नीशीही मतभेद होतो, तुमचा तुमच्या मुलाशीही मतभेद होतो, तुमचा सर्वांशी मतभेद होतो। जर कोणाशी होत नसेल तर फक्त तुमच्याशीच मतभेद होत नाही, तुम्हाला तुमचं सगळं पटतं। पण तुमचं सगळं पटतं असं बाहेर व्यक्ती नाही, तसेच सद्गुरू असतात। तुम्ही एखाद्या गोष्टीचा ज्या पद्धतीने विचार करता त्याप्रमाणे तुम्हाला ते खरं वाटतं, आणि जेव्हा सद्गुरूंनी वेगळ्या प्रकारे कृती केली, निर्णय घेतला, तर बाहेर जसं तुम्हाला कोणाबद्दलही वाटतं तसंच व्यक्ती म्हणून सद्गुरूंबद्दल वाटतं। विकल्प निर्माण होतो। सगुण ही अशी गोष्ट आहे, या पंढरीनाथांबद्दल तुम्हाला कोणताही विकल्प येणार नाही, कारण ते उगे उभे आहेत, कटेवर कर ठेवून उभे आहेत। तुम्ही तुमचं मन त्यांच्यापाशी मोकळं करायचं, तुम्ही त्यांच्या आत परब्रह्म सत्ता पाहायची, त्यांच्या समोर लीन व्हायचं। पण जेव्हा श्रीकृष्ण स्वतः चरित्र करत होते तेव्हा पंढरीनाथांच्या वाट्याला आलेलं सुख श्रीकृष्णांच्या वाट्याला नव्हतं। श्रीकृष्णांच्या प्रत्येक कृतीबद्दल कित्येकांच्या मनात विकल्प निर्माण झाले। याचं कारण सगुण ही अशी एक गोष्ट आहे की ती तुम्ही नेहमी, म्हणजे सद्गुरूच नव्हे तर कोणीही व्यक्ती, ही नेहमी तुम्ही जणू अंडर ऑब्झर्वेशनच ठेवलेली असते। अगदी रोज तुम्ही तुमच्या मुलाला पारखत असता। मला एकदा आपल्या केंद्रात येणाऱ्याच एका वडिलांचा फोन आला की अलीकडे मला माझ्या मुलाचं लक्षण नीट वाटत नाहीये। काय झालं? तो वाद घालतो, मी म्हणतो ते त्याला मान्य होत नाही, आणि वेगळेच काहीतरी प्रयोग करायचा प्रयत्न करतोय, असं ते मला म्हणाले। मी म्हणलं हे असं कधीपासून चाललंय? त्यांचा एकसंध धंदा व्यवसाय तो त्यामुळे डिस्टर्ब होईल अशी त्यांना भीती वाटत होती। तर म्हणाले गेले 1.5 वर्षापासून मला असं जाणवतंय। तो तुमच्याबरोबर किती वर्ष आहे? 4 वर्ष माझ्याबरोबर तो आहे। याचा अर्थ 4 वर्षात 2.5 वर्ष तुम्ही म्हणता तसा तो वागत होता? हो म्हणाले। आणि 1.5 वर्षापासून, म्हणजे तो 1.5 वर्षापासून नव्हे, पहिल्या दिवसापासून अंडर ऑब्झर्वेशनच होता। आणि जेव्हा त्यांच्या लक्षात यायला लागलं की हा थोड्या वेगळ्या विचारांनी चालतोय, आता व्यक्ती आहे, एंटिटी आहे, तुमचा मुलगा असला तरी देखील त्याला विचार आहेत, त्याची एक बुद्धी आहे, मतभेद होणार, पण मुलाला देखील आपण अंडर ऑब्झर्वेशनच ठेवतो। तीच सवय सर्वांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवायची सद्गुरूंच्या बाबत देखील असते। स्वामीजींना जेव्हा एका साधकाने गाडी दिली, साधी गोष्ट, एका साधकाला असं वाटलं की स्वामीजींना आपण एक कार देऊ, स्वामीजींनी ती गाडी स्वीकारली आणि त्या गाडीतून स्वामीजी जाये करत असत, परगावी देखील गेले। राहून काही साधकांच्या मनात विकल्प निर्माण झाला, त्यांचा काय संबंध होता? तसं पाहायचं झालं तर काही संबंध नव्हता. पण कोणाला वाटलं हे देखील इतरांसारखे घेणारे निघाले. इलाज नाही, जेव्हा व्यक्ती आहे सगुण आपण देहधारी, दुसऱ्या सगुणाबद्दल विकल्प निर्माण होणं हे आपलं कामच आहे, आपण ते नेहमीच करत असतो. तसं सद्गुरूंबद्दल होतं असं म्हटलेलं आहे. अनेकदा सद्गुरूंविषयी निरनिराळे विकल्प मनामध्ये उठत राहतात. म्हणूनच मागं मी असं म्हटलं तर स्वामीजींच्या बद्दल मी असं ठरवलं तर माझे वडील मला म्हणाले ते की एक तरी ठिकाण असं असावं की त्यांनी केलेलं भले चुकीचं असेल तरी देखील आपण ते स्वीकारावं, कारण चुकीचं आहे हे त्या क्षणाला माझ्या बुद्धीला कळतं, त्याचे रिझल्ट्स मी पाहिलेले नसतात, पण आधीच मी हो नाही करत बसतो आधीच. पण अशी एक तरी व्यक्ती असावी की ती म्हटली की तिथं थांबावं, आर्ग्युमेंट करू नये असं माझे वडील मला म्हणाले. तरुण वयात बंडखोर स्वभाव असतो मी असं आर्ग्युमेंट करायचो, तेव्हा ते मला म्हणाले की अशी एक तरी व्यक्ती असावी. मी त्याच्यावर विचार केला, आमचे दादा जेव्हा मला असं म्हणाले, आणि मला असं वाटलं की स्वामीजी जे करतील, मग कितीतरी वेळेला उलट सुलट स्वामीजींबद्दल देखील सांगणारे मला भेटले, पण त्यांनी कोणती गोष्ट आणि का केली याच्याबद्दल मला मी विचार करणार नाही. त्यांनी केलं म्हणजे योग्यच असेल, संपलं. बाकीच्या व्यक्तींच्या योग्य अयोग्यतेचा मी विचार करेन, पण मला कळत नाही त्यांनी का केलं ते, पण त्यांनी केलं ते योग्यच असणार, त्यांनी जो विचार केला तो योग्यच असणार. याही अभ्यासाची कुठेतरी सवय लावायला पाहिजे असं हा मनोभाव जेव्हा आपल्या लक्षात येतो आपला स्वतःचाच, तेव्हा या प्रवृत्तीतून आपल्याला बाहेर पडायला पाहिजे. हे असं मनात येतं हे काही एवढं फार मोठं गंभीर चूक नाहीये, ठीक आहे मनात आलं तर. पण तरी देखील आता मनात येणाऱ्या गोष्टीही हकलून द्यायच्या, बाहेर काढायच्या, आणि मी अशा प्रकारचे विकल्प घेणार नाही अशी सवय लावायची. आणि विकल्परहित जर सद्गुरूंबद्दल झाला, एका व्यक्तीबद्दल तुम्ही विकल्परहित झाला, तर मग नंतर त्या कक्षा वाढवत न्यायच्या. मग तुम्ही पत्नीबद्दल देखील विकल्परहित व्हायला शिका, तुम्ही पतीबद्दल देखील विकल्परहित व्हायला शिका, तुम्ही निदान इथं येणाऱ्या साधक परिवाराबद्दल विकल्परहित व्हायला शिका. असतील त्याच्यात काही गुण, पण मला त्याच्याशी अवगुण, त्याच्याशी मला काही कर्तव्य नाही. तो इथं येतो हाच त्याचा गुण. आता तो असं करतो तसं करतो, असं म्हणाला तसं म्हणाला, या गोष्टी मी पाहणार नाहीत. विकल्परहित व्हायला शिका. एकापासून सुरुवात करा आणि हळूहळू व्यापक व्हा. असं म्हणतात की म्हणजे कृष्णानी व्यासांच्या मनाचा एवढा वेध घेतला, व्यास महर्षी आणि भगवान श्रीकृष्ण त्यांच्या समकालीन पण वयाने कितीतरी लहान, कि ते झोपलेले असताना देखील त्यांच्या श्वासातून देखील कृष्ण कृष्ण आवाज येत असे, आणि तेच अर्जुनाबद्दलही सांगितलं जातं बरं का. पण व्यासांचं नंतर औपनिषदिक ज्ञान, ज्यांनी ब्रह्मसूत्र रचली, ज्यांना सगळंच माहीत होतं, अशा व्यक्तीला सगुणाविषयी जे प्रेम निर्माण झालं त्यामुळे व्यासांच्या जीवनाला एक वेगळा पैलू पडला. एवढंच नव्हे गुरु पौर्णिमेला व्यासपूजा म्हणायला लागले. ते कृष्ण भक्त झाले आणि त्यांची कृष्ण भक्ती ही त्यांना सगळीकडे कृष्ण आहे असं दाखवायला लागली. म्हणजे एका व्यक्तीवरचा विकल्प दूर करायचा प्रयत्न करता करता त्यांच्याही कानावर उलटसुलट गोष्टी आल्या असतील. म्हणून या सगळ्यातून आपण विचार कसा करायचा हे मी तुम्हाला सांगतोय. असे विचार मनात येतात हा मुळीच दोष नाही, काही नाही. आणि आपल्या ठिकाणी आसुरी गुण नसावेत असं वाटतं, पण तो भ्रम आहे, आपल्या ठिकाणी असतील. अगदी ज्याच्यापाशी नाहीयेत अशा व्यक्ती वेगळ्या, जसे रामकृष्ण असावेत, जसे स्वामीजी असावेत, स्वरूपानंद असावेत, ज्ञानेश्वर महाराज असावेत, पण ते काही एका जन्मात घडत नाही. बहुती जन्मी मागिली विक्षेपांची पाणीवळे झाडिली, म्हणून उपजत खेव बुडाली लग्न घटिका हा अभ्यास त्यांनी जन्मजन्म केलेला असतो प्रामाणिकपणाने. म्हणून एखाद्या जन्मात त्यांना विशेष करून ते साधतं, चांगलंच साधून जातं. बाहेरून साधक आणि आतून मात्र विपरीत गुणांची जोपासना या दोन परिस्थितींची तफावत सध्याच्या निरूपणांमुळे लक्षात येऊ लागली आहे. अर्थात तोच हेतू आहे. विनोबा या 16व्या अध्यायावर लिहिताना म्हणतात की हे जे कौरव पांडवांच्या युद्धाच्या दरम्यान रणांगणावर दैवी आणि आसुरी संपत्तीचं वर्णन केलेलं आहे, हा दैवी आणि आसुरी संपत्तीचा संघर्ष खरा म्हणजे आपल्या आत चालू असतो असं विनोबा म्हणतात. आपल्या ठिकाणी अनेक आसुरी प्रवृत्तीचे गुण असतात, संशय असतो, दुराग्रह असतो, हट्टाग्रह असतो, कामना असतात, स्वार्थ असतो, अतिस्वार्थ असतो, मत्सर बुद्धी असते. या लक्षात याव्यात आणि त्याच्यावर उपाय योजावेत म्हणून तर हा अध्याय आहे. स्वामीजी ही तफावत जाणवल्यामुळे एक प्रकारची अस्वस्थता येत आहे, हे देखील चांगलं आहे. कारण चालायचंच असायचंच अशामुळे साधकाचं जीवन पुढे जात नाही. हा प्रश्न मला खूप आवडला. कोणी म्हणेल की तुम्ही म्हणता प्रत्येकाच्याच ठिकाणी आहे तर आहे चालायचंच, असं जर म्हणलं तर आतापर्यंत मी बोललो त्या सगळ्यावर बोळा फिरला. आपल्या ठिकाणी आहेत आणि ते नको आहेत त्याच्यावर कसा उपाय आपण करू शकतो, आपण त्याच्याकडे कोणत्या दृष्टीने पाहू शकतो, हे जे सांगितलं जाते त्याचा आपण उपयोग करायचा आहे. मला तर खरे साधकच व्हायचे आहे, परंतु हे अडथळे दूर कसे करू, आपण मला यातून मार्ग दाखवाल का? खूप चांगला हा प्रश्न आहे. आपण दबलेले आहात तर पुढच्या वेळी हा प्रश्न घ्यावा. तुमच्या लक्षात आलं असेल की मी लगेच का सुरुवात केली या प्रश्नाला उत्तर द्यायला अभंग वगैरे न घेता, कारण मध्ये एक दोन अभंग म्हटलं तर एखाद्या वेळेला मग मला वेळ ओलांडायला लागली असती. तर अशा प्रकारे आपण या आसुरी संपदेच्या गोष्टींकडे, स्वामीजी असं म्हणायचे की एखादा दुर्गुण दिसला, एखादी चुकीची गोष्ट दिसली, चुकीचं कोणी बोलतो आहे वागतो आहे असं दिसलं तर चूक समजू नये असा अर्थ नाही. आपल्याला ती चूक चूक अशी समजतीय त्याअर्थी थोडस आपल्या आत देखील ते आहे. अगदी सरळ माणसाला कोणाची चूक चूक ही समजत नाही, मग तो भोळसट म्हणायचा. पण आपल्या ठिकाणी बीजरूपाने ती गोष्ट आहे म्हणून तर समजलं की असं वागू नये. पण असं वागू नये म्हणून तो असं का वागला याची चर्चा करायच्याऐवजी अशी वेळ आली तेव्हा मी असं वागणार नाही असा निश्चय करावा, त्याच्याविषयी तटस्थ राहावं. ती व्यक्ती आपला विषय कधीच करू नये. आपल्या बोलण्याचा विषय नाही, आपल्या निंदेचा नाही, आपल्या टीकेचा नाही. तसं जगत आपल्याला त्या तऱ्हेने शिकवण्यासाठी आहे असं लक्षात घ्यावं. म्हणून कुठून का होईना आपल्याला आपल्या ठिकाणी असणारा एखादा विपरीत भाव जर समजला तर आपण त्याच्यावर उपाय आपल्या अंतर्यामी आपल्या ठिकाणी करावा. आणि ती बाहेरची व्यक्ती असते ती, तुम्ही एखाद्याचा मत्सर केला तर त्याला काही फरक पडत नाही. कधीच पुढे जाणाऱ्याला रोखता येत नाही, मत्सर करून तर नाहीच नाही, काहीच करून रोखता येत नाही, जो तो आपल्या चालीनी चाललेला असतो। इंद्रसभेचं जर वर्णन तुम्ही ऐकलं तर इंद्र उच्चासनावर बसलेले आहेत, मग बृहस्पती प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारच्या उंचीच्या आसनावर बसलेले आहेत, मग कोणी उभे आहेत वगैरे, कोणी मागून वारा घालतायत वगैरे, कोणी सेवक आहेत म्हणून उभे आहेत। एकाच दरबारामध्ये वेगवेगळ्या उंचीवर लोक त्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे इंद्राच्या दरबारात बसतात असं म्हणतात। कोणी त्यांची योग्यता ठरवली, कोणी त्यांना आसनं दिली, हा वेगळा मुद्दा। पण समजा हा असाच दरबार आहे, इंद्राचा दरबार आहे, आणि प्रत्येकाला वेगवेगळ्या आसनांवर इथं बसवलं गेलं तर साधक विचलित होईल, खूप विचलित होईल। जो उच्चासनावर बसलेला आहे त्याला वाटायला लागेल की मी खरंच फार योग्य आहे आणि त्याची साधना डळमळीत होईल, होण्याची शक्यता आहे, तुलनात्मक भाव निर्माण होईल। म्हणून आपण सगळे एका सतरंजीवर बसलेले आहोत, पण तरी देखील आपली उंची प्रत्येकाची एकमेकांपासून निराळी आहे। वेगवेगळ्या उंचीवरून तुम्ही हे उत्तर ऐकताय, तुम्ही प्रत्यक्षात कसे बसलेले आहात त्याच्यापेक्षा वेगवेगळ्या उंचीवरच तुम्ही बसलेले आहात, आणि कदाचित इंद्राच्या ठिकाणी तसंच असेल। सगळे समान बसलेले देखील असतील, सगळ्यांना आसनं दिली असतील, पण तरीही ते वेगळे असतील, पण इथून त्यांची महत्ता दर्शवण्यासाठी कोणाला अमुक कोणाला तमुक अशी आसनं असतील। तसं समजा जो चांगला आहे तो जरा उच्चासनावर बसलेला तुम्हाला दिसला, तर बसला तर तुम्हाला काय करायचं त्याच्याशी? तुम्हाला इथं दिसत नाहीये पण तुम्हाला तो गुणांनी मोठा आहे असं वाटतं, स्वामीजी त्याच्यावर प्रेम करतायत असं वाटतं, म्हणून तो तुमच्या मत्सराला पात्र कसा होऊ शकतो? तुम्ही तुमच्या जीवनाचं पाहायचं आहे, दुसऱ्याकडे पाहण्यासाठी आपण इथं येतच नाही। अशी जर भावना आणि भूमिका आपण आपली असेल तरच आपण स्वामीजींचे आवडते होऊ शकू असं मी तुम्हाला सांगतो। हे आपलं कामच नाही, आणि स्वामीजींच्या खूप जवळ असलेली व्यक्ती एखाद वेळेला तितकी चांगली नाहीये अशी बाहेरची तुम्हाला माहिती असेल तर ती फार काळ स्वामीजींच्या जवळ राहणार नाही, तुम्ही विश्वास ठेवा। ती खरंच चांगली नसेल तर तसं होऊ शकत नाही। ती काही काळ दिसेल तुम्हाला, तुम्ही तटस्थपणाने पहा, तुम्ही भक्तिभावाने राहा, तुम्ही विकल्परहित राहा, एवढंच तुम्हाला करायचंय। तुम्हाला तुमची चाल आहे, तुमचं जीवन आहे, ते जगायचं आहे, बाकी तुम्हाला कशाशीच कर्तव्य नसलं पाहिजे। अशी व्यक्ती मात्र थेट ध्येयाकडे चालत राहते, हा अध्याय तशा प्रकारे आपल्याला सुचवतो, आणि त्या प्रकाराने आपण या प्रश्नाकडे पाहूया। हरिओम तत्सत। एक मिनिटभर आपण शांत डोळे मिटून बसू। हरी 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 हरी, बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि हरि।